रेड एफ एम वर. नऊ नाही 8:49 झालं. रुद्राय तुमच्यासोबत मॉर्निंग नंबर वन मध्ये. ओके फाईन. आज खूप जास्त हा टेक्निकल प्रॉब्लेम माझ्यासोबत घडतोय, कारण माझ्या इथलं घड्याळ गंडलंय, ऍक्च्युली गंडलंय, एक तास पुढे पळत आहे. आय डोंट नो व्हाय. सो जो टेक्निशियन्स है वो आके इसको ठीक करो. दॅट्स इट. चौथ्यांदा झालं रे असं. असो, बोलणं सुरू आहे. बाय द वे, एक्साइटमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी होणारच, कारण वेस्ट इंडिज जिंकला. आणि आय डोंट नो व्हाय, ऑल ऑफ अ सडन आपण सगळेजण वेस्ट इंडिज फॉलोअर्स होऊन गेलो होतो जशी मॅच सुरू झाली. कसा हा चेंज घडला माहीत नाही, पण वेस्ट इंडिजच्या विजयावर प्रचंड आनंद व्यक्त केला जात होता. आणि असे टेलिव्हिजन सेट्स जे लावलेले असतात रस्त्यावरती लोकांना बघण्यासाठी, किंवा टी व्हीची दुकानं ज्यांबाहेर मॅच पाहण्यासाठी गर्दी होते, अशा ठिकाणी जाऊन मॅच पाहण्याची खरी मजा असते. तिकडे अक्षरशः वेस्ट इंडिजची विकेट गेली, केल आउट झाला ना भाई, गेली गेली मॅच, गेली आपल्या हातून, आपल्या हातून. कम ऑन वेस्ट इंडिज. बट फाईन, सगळ्यांच्या मनासारखं झालं, वेस्ट इंडिज जिंकलं आहे. आणि फक्त वेस्ट इंडिजच्या पुरुष संघानंच विश्वचषकावरती मोहोर नाही प्रस्थापित केली, तर महिला संघ जो आहे त्यांचा, तो सुद्धा विजेता ठरला. आणि त्यांनी सुद्धा पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. महिला टीमनं फर्स्ट टाइम वर्ल्ड कप जिंकला आहे वेस्ट इंडिजच्या, आणि पुरुष संघानं सेकंड टाइम वर्ल्ड कप जिंकलेला आहे. क्या बात है, उनके लिए एक बार जोरदार तालिया. एंड सबसे पहले उस नाम का जिक्र हुआ होगा ज्यानं खऱ्या अर्थानं वेस्ट इंडिजच्या टीमला घट्ट धरून ठेवलं, ऍक्च्युली घट्ट धरून ठेवलं. नाव कसं, सॅम्युअल्स. 66 बॉल आणि 85 धावा. आणि ब्रथवेटनं केलेली कामगिरी कुणीच विसरू शकणार नाही. अवघ्या 10 चेंडूंमध्ये 34 रन्स. क्या वा, तालिया तालिया तालिया. एकूणच इंग्लंडचा संघसुद्धा इतका जास्त मोठा स्कोर उभा करू शकेल असं वाटलं नव्हतं. त्यांच्या ज्या पद्धतीनं विकेट्स पडत होत्या, बापरे, पहिल्या 3 विकेट्स खटाखट उडाल्या आणि त्यानंतर असं वाटलं संपलं, 100च्या आत गुंजावतात. पण इंग्लंडनं सुद्धा बाजी मारली. सेम सिच्युएशन वेस्ट इंडिजसोबत झाली. गेल आउट झाला ना भाई, त्यांना आग कळली की गेल गेला म्हणजे मॅच गेली असं लोकांचं म्हणणं होतं. पण तसं काही झालं नाही. पहिल्या 3 विकेट्स बॅक टू बॅक गेल्या, धडाधड गेल्या. आणि त्यानंतर जे काय सांभाळलं आहे टीमला, कडक कडक कडक. मॉर्निंग नंबर वनमध्ये फक्त असं एका वेळेस लिहायचं आणि बोलायचं या ऐकून सगळ्या गोष्टीबद्दल, ऐसा होणार तर पॉसिबल नाही. करेंगे बातें, इन डिटेल बातें करेंगे. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.